माझ सार स्वप्न कुणाला सांगावं, रेणुकाई माझ सार स्वप्न कुणाला सांगावं, रेणुकाई माझ सार स्वप्न कुणाला सांगावं, रेणुकाई माझ सार स्वप्न कुणाला
डोंगरा येऊन आई मी नवस फिरलाय गो। वाजतई तुंतुनन संभळ उदो उदो म्हणत वाजतई तुंतुनन संभळ उदो उदो म्हणत वाजतई तुंतुनन संभळ धग तुझ्या दर्शनाची कधी घडल भेट आई तुझ्या भक्तांची तुला पाहता घाई उद उद बोलण्याची ओढतून तुन्याला तुझ्या गोड गुणाची रातभर चाले आंबचा माझ्या आईचा गोंधळ रातभर चाले आंबचा माझ्या आईचा गोंधळ उद उद म्हणत वाजतई तुंतुनन संभळ उद उद म्हणत वाजतई तुंतुनन संभळ उद उद म्हणत वाजतई तुंतुनन संभळ दुबळ्या नसात तुझ्या कृपेने मिळे संकटावर मात गुण घातो गोंधळी संभळ घुमे जो मात आंबा बसली थाटात बाले घाटात रातभर चाले आंबाचा माझ्या आईचा गोंधळ रातभर चाले आंबाचा माझ्या आईचा गोंधळ उदो उदो म्हणत वाजतई तुंतुनन संभळ उदो उदो म्हणत वाजतई तुंतुनन संभळ उदो उदो म्हणत वाजतई तुंतुनन संभळ भक्ताला तुझ्या गोंधळाची गोडी प्रसन्न होते घेते खणणार अन साडी गीत गाते सचिन कुलदीप जोडी लिहितो जगदीश माया नाव थोडी रातभर चाले आंबचा माझ्या आईचा गोंधळ रातभर चाले आंबचा माझ्या आईचा गोंधळ आई उधग म्हणत वाजतोय संभळ उदो उदो म्हणत वाजतई तुंतुनन संभळ उदो उदो म्हणत वाजतई तुंतुनन संभळ उदो उदो म्हणत वाजतई तुंतुनन संभळ आई उद म्हणत वाजतोय तुंतुनन संभळ भक्ताला तुझ्या गोंधळाची गोडी प्रसन्न होते घेते खणणार अन साडी कुलदीप जोड़ी ली तो जगदीश माया लाव थोड़ी रात भर चाले अंबाचा माझा आईचा गोंधळ रात भर चाले अंबाचा माझा आईचा गोंधळ आई उधग आई उद म्हणत वाजतोय संभळ उदो उदो म्हणत वाजतय तुंतुनन संभळ उदो उदो म्हणत वाजतय तुंतुनन संभळ उदो उदो म्हणत वाजतय तुंतुनन संभळ आई उद म्हणत वाजतोय तुंतुनन संभळ आई उद म्हणत वाजतोय तुंतुनन संभळ
घाटाला भोरच्या वाटाला डोंगर आहे हिरवा वाईच्या घाटाला भोरच्या वाटाला डोंगर आहे हिरवा त्या डोंगरात आहे गारवा गारवा काळू बाईचा छबीना मिरवा त्या डोंगरात आहे गारवा गारवा काळू बाईचा छबीना मिरवा भक्त आनंदाने होती गोळा पौष पौर्णिमेला भरतो काळूचा सोहळा तिचा नवला पाहया भक्त आनंदाने होती गोळा चांग भल बोलून पायी चालून मांढरात फिरवा चांग भल बोलून पायी चालून मांढरात फिरवा त्या डोंगरात हाय गारवा गारवा काळूबाईचा छबीना मिरवा त्या डोंगरात हाय गारवा गारवा काळूबाईचा छबीना मिरवा तिच्या चंद्र सूर्याला छबीन्याला निक्ती करून सोळा शृंगार साजा रूपाला पाहून तिच्या चंद्र सूर्याला लैलाडीन लई गोडीन आईला निवाद भरवा लैलाडीन लई गोडीन आईला निवाद भरवा त्या डोंगरात हाय गारवा गारवा काळूबाईचा छबीना मिरवा त्या डोंगरात हाय गारवा गारवा काळूबाईचा छबीना मिरवा दर्शनाला भक्त जगदीशाच्या जीवाला आनंद आज झाला लय हौसान काळूबाई दर्शनाला आकाशात करतोय राज पिंटूचे हौस पूर्वा आकाशात करतोय राज पिंटूचे हौस पूर्वा त्या डोंगरात हाय गारवा गारवा काळूबाईचा छबीना मिरवा त्या डोंगरात हाय गारवा गारवा काळूबाईचा छबीना मिरवा काळूबाईचा छबीना मिरवा काही मागणं नाही, माझी आई अंबाबाई दुसरा काही मागणं नाही, तुझ्या मायेची सावली माझ्यावर राहू दे, तुझ्या मायेची सावली माझ्यावर राहू दे, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे गा अंबाबाई, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे गा अंबाबाई, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे। तुझ्या चरणावारी आई मी धन्य धन्य झालो, हो इच्छा कांशा घेऊन जीवा मी मंदिर तुझ्या आलो, लागत तुझ्या चरणावारी आई मी धन्य धन्य झालो, भक्तिभावाने माय तुला हात जोडू दे, भक्तिभावाने माय तुला हात जोडू दे, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे अंबाबाई, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे अंबाबाई, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे। कुलस्वामीनी भक्तांची तू आई अंबाबाई माऊ, सुख दुःखात माझ्या सदैव हक देताच धावली, हो कुलस्वामीनी भक्तांची तू आई अंबाबाई माऊली, सुख दुःखाला माझ्या सदैव हक देताच धावली, तुझी करुणा भक्ती मला तुझा ऋण फेडू दे, तुझी करुणा भक्ती मला तुझा ऋण फेडू दे, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे गा अंबाबाई, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे गा अंबाबाई, जन्म जन्मी सेवा तुझी घडू। शिराहून केला आई त्याच्या जीवनाचा सोना, हो भक्त जगदीशाला तुझ्या वाचून सांगा हे कोण, पाठी शिराहून केला आई त्याच्या जीवनाचा सोना, पिंटू बाळाची स्वप्न उंचा कशी उडू दे, पिंटू बाळाची स्वप्न उंचा कशी उडू दे, जन्म जन्मी सेवा तुझी घडू दे गा अंबाबाई, जन्म जन्मी सेवा तुझी घडू।